नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषंगिक खर्चाला मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार आहे. राज्य कामगार विमा महामंडळाच्या 200 खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मौजे करोडी इथली 6 हेक्टर गायरान जमीन दिली जाणार आहे. याशिवाय बिबवेवाडी पुणे, अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर, चंद्रपूर, सिन्नर, नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल इथल्या रुग्णालयांना जमीन देण्याला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. केंद्र सरकारकडून या राज्यांना शक्य ती सगळी मदत देण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सर्मा यांनी आज सकाळी कचर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची पाहणी केली आणि मदत छावणीत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या समर्थनाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. विकसित शेतकरी आणि शेती झाली तर विकसित भारत होईल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांनी आज पुणे दौऱ्यात विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यास शेतीतून अधिक चांगलं उत्पादन मिळेल असं ते म्हणाले. पंजाब पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तान स्थित खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावला यांच्याशी संबंध असलेल्या एका गुप्तहेराला अटक केली आहे. आरोपी गगनदीप सिंग याला काल संध्याकाळी तरण तारण इथून अटक करण्यात आली. गगनदीप सिंगनं ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी समर्थकांना लष्कराच्या हालचालींबद्दल महत्वाची माहिती सामायिक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून गेल्या 24 तासात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 4,000 पुढे गेल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1,416 रुग्ण केरळमध्ये असून त्याखालोखाल महाराष्ट्रात 494 सक्रिय रुग्ण असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी जर्मनीच्या माजी परराष्ट्रमंत्री अनालेना बेयरबॉक यांची निवड झाली आहे. रशियाच्या मागणीवरून या पदासाठी झालेल्या गुप्त मतदानात 193 पैकी 167 सदस्यांनी बेयरबॉक यांना मत दिलं. दरम्यान रशियानं बेयरबॉक यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत त्यांच्या निवडीला विरोध केला आहे, तर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी बेयरबॉक यांच्या निवडीचं स्वागत केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नागरिकांना आपल्या तक्रारी किंवा सूचना नोंदवताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातल्या सगळ्या तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये तक्रार पेटी शेजारी QR कोड लावण्यात आले आहेत. QR कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करा आणि आपली तक्रार किंवा सूचना नोंदवा अशी ही अभिनव संकल्पना असून या QR कोडच्या माध्यमातून नागरिक आता आपली तक्रार किंवा सूचना डिजिटल पद्धतीनं थेट नोंदवू शकतील. जिल्ह्यात सध्या 16 ठिकाणी अशा तक्रार पेट्या बसवण्यात आल्या आहेत. ज्यांना डिजिटल प्रणालीचा वापर शक्य नाही अशा नागरिकांसाठी पूर्वीप्रमाणेच तक्रार किंवा सूचना लिहून पेटीत टाकण्याची सुविधाही उपलब्ध आहे. सर्वधर्मीय सण आणि जयंती उत्सव शांततेत साजरे करण्याची लातूर जिल्ह्याची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सण उत्सव साजरे करताना नियमांचं पालन करावं असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. जनावरांची वाहतूक करताना नियमांचं पालन करावं, महानगरपालिका आणि नगरपालिका यांनी परवानगी दिलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यांशिवाय इतर कुठेही जनावरांची कत्तल करू नये, तसंच गोवंश हत्याबंदीचं काटेकोरपणे पालन केलं जावं अशा सूचनाही त्यांनी केल्या. इंडोनेशिया बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत भारताचे PV सिंधू आणि लक्ष्य सेन हे खेळाडू एकेरी, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीची जोडी पुरुष दुहेरी प्रकारात आजपासून आपापले सामने खेळणार आहेत. मलेशिया मास्टर्स स्पर्धेतला उपविजेता भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांत या स्पर्धेत सहभागी झालेला नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.